सुपर हिट्स 93.5 फॅरड एफएम वर श्रुती आहे तुमच्यासोबत भाई टॉक टाइम मध्ये. आणि काही गोष्टी अशा असतात ना की ते लगेचच संपतात. हा म्हणजे तुम्ही एखादं वेफर्सचं पॅकेट उघडा, संपले वेफर्स पुढच्या 5 मिनिटात. हा तुम्ही तुमची आवडती सिरियल लावा, लगेचच संपते. हा झाला अर्धा तास असा प्रश्न पडतो. म्हणजे एक दिवस हे जग संपेल माहितीये का, पण एक गोष्ट कधीच नाही संपणार. एक बात कभी खतम नहीं होगी, दुनिया खतम हो जाएगी, पर बेसिन में जो बर्तन होते हैं ना वो कभी खत्म नहीं होते, पता नहीं क्यों. मतलब अभी आप बर्तन मांज के चले जाओ, 5-10 मिनट में फिर से बेसिन भर गया. आय हाय, ये क्या जादू है, कोई जादू कर रहा है आप पे घर पे. सो हे टेन्शन लॉकडाऊन मध्ये किंवा इतरही वेळी बरेच जण अनुभवतात. लॉकडाऊन मध्ये स्पेशली आपण सगळ्यांनी हे अनुभवलं, असं बेसिन असं सिंक तो आपल्याला नेहमीच भरलेला दिसायचं भांड्यांनी. सो ये बात सच है भाई लोग, दुनिया खतम हो जाएगी पर सिंक में जो बर्तन है वो कभी खत्म नहीं होगी. सो कुछ बातों का दुख अब करना छोड़ ही दो. सुबह ही ट्रेंडिंग गाना सुनो श्रुति के साथ. जी हाँ, 93.5 फैरेड एफएम बजाते रहो.